असा सच्चा मनान बोला दिल दरियो दादा झाला मित्रांच्या या दुनियेतला असा एकच बाजी कराला
आमचा उमेश बाई उत्तन वाला हिरा संपून आला आमचा उमेश बाई उत्तन वाला हिरा फेमस झाला आमचा उमेश बाई उत्तन वाला हिरा संपून आला आमचा उमेश बाई उत्तन वाला फेमस यो
जगभर आमचा उमेश दादा पावरफुल बाइंदर शहरात एक नंबर झाला येतो दादा किंग मेकर होते नावाची चर्चा जगभर आमचा उमेश भाई पावरफुल बाइंदर शहरात एक नंबर झाला येतो दादा किंग मेकर अरे प्रवीण दादाची साथ बाईला आई तो पाठीशी खंबीर मनीष मात्रे उमेश वाघान मैतर त्याच दिलदार अरे दिलाचा सच्चा मनान बोला दिलदार यो दादा झाला मित्रांच्या या दुनियेतला असा एकच बाजीगर आला
आमचा उमेश बाई उत्तन वाला हिरा संपून आला आमचा उमेश बाई उत्तन वाला हिरा फेमस झाला आमचा उमेश बाई उत्तन वाला हिरा संपून आला
कमता त्याला बाई नावाला तो आला होता एंट्री बाईची दमदार दादा रुबाबदार झाला कशाची कमता त्याला बाई नावाला तो आला होता एंट्री बाईची दमदार दादा रुबाबदार झाला अरे जनक पाटीलची साथ दादाला आई तो पाटीशी खंबीर मयंक पाटील मित्रचे मात्रे मैत्र हंत्याच दिलदार दिलाचा सच्चा मनान बोला दिलदार यो दादा झाला मित्रांच्या या दुनियेतला असा एकच बाजीगर आला
आमचा उमेश बाई उत्तन वाला हिरा संपून आला आमचा उमेश बाई उत्तन वाला हिरा फेमस झाला आमचा उमेश बाई उत्तन वाला हिरा संपून आला
त्याच्या नावात चर्चा झाली गाव गावात एकदम कडक त्याची झलक दादा राहतो उत्तन गावात त्याच्या नावात चर्चा झाली गाव गावात एकदम कडक त्याची झलक दादा राहतो उत्तन गावात भूषण पाटीलची साथ दादाला आई तो पाटीशी खंबीर यश पाटील चिराग पाटील मैत्र हंत्याच दिलदार दिलाचा सच्चा मनान बोला दिलदार यो दादा झाला मित्रांच्या या दुनियेतला असा एकच बाजीगर आला
आमचा उमेश बाई उत्तन वाला